बाप असला जो पंगा खेल तो खपला मारा मर्जीचा मी राजा पूरा कोली वाडा आज आपला आपली ओळख लई वर जाई नको न दिला गु माझा भाई मग होईल उगाच राडा आपण कोणाला घाबरत नाही डॅशिंग स्टाईल ट्रेंडिंग जाईल स्टोरीचा विषय हाय रानरला येईल व्हायरल होईल कुणी बिन रडायचं नाय भावा माझा भावा बापाला शिकवायचं नाय भावा माझा भावा बापाला शिकवायचं नाय भावा हे भावा बापाला शिकवायचं नाय
भावात शॉलेट दिमाग चलवा है गावात सारी रे थारे ब्लॅक विंडो कारे भाऊच्या घर चोवीस कॅरेट चा माल आहे केक वर सोन्याचा पर्ख मागे पुढे पाहत नाही होऊ दे खर्च खाली शिवाय पाहत नाही शिळा बटन खात नाही इन्व्हिटेशन शिवाय कधी भाऊ कुठे जात नाही
ए पाहिले किती तुझ्या सारखे समोर येऊन भिडणार कोण जंगलातला शिकारी मी या वाघाशी टक्कर घेणार कोण हे पाहिले किती तुझ्या सारखे समोर येऊन भिडणार कोण जंगलातला शिकारी मी या वाघाशी टक्कर घेणार कोण टेम्पर चढवू नको नीट ऐकून घे भावा शिकवायचं नाय भावा माझा भावा बापाला शिकवायचं नाय भावा माझा भावा बापाला शिकवायचं नाय
ए शिकवायला येतो का रे ए बापाला शिकवायला जायचं नाही बरं कळलं ना शेतकऱ्याला खोदायला आणि बापाला शिकवायचंच नाही
शिकवायचं नाही.